हेलो, आई एम कॉलिंग फ्रॉम इंडिया वन एटीएम।
हेलो।
सर, एटीएम आईडी 4840677378, एटीएम डाउन आई कानी कुन्नू, इशू टाइप एटीएम
व्हाट
डाउन।
व्हाट इज द एटीएम लास्ट फोर डिजिट्स?
सर, द कंप्लीट एड्रेस इज मडथिल थैलासरी, पीपी 1220।
व्हाट आर द लास्ट फोर डिजिट्स ऑफ एटीएम?
सर, द लीगल कोड इज KL 2969।
व्हाट इज द एटीएम आईडी?
द एटीएम आईडी इज 4840677।
व्हाट इज द लीगल कोड?
द लीगल कोड इज KL 2969। ഹലോ സർ, എനിക്ക് കേൾക്കുന്നുണ്ട്, നിങ്ങൾക്ക് കേൾക്കുന്നുണ്ടോ?
Okay, I will go
ഓക്കെ സർ,
after
എന്നിട്ട് എത്ര
5 days.
മണി? സർ, മലയാളമ ടൈം കഴിഞ്ഞുപോയി. ഇന്ന് അല്ലെങ്കിൽ
5 PM.
നാളെ 8 AM to 11 PM ഇടയിൽ വേറെ ഒരു ടൈം.
5 PM.
താങ്ക് യു സർ, ഹാവ് എ ഗുഡ് ഡേ.